सुपर्स 93.5 FM वर श्रुती आहे तुमच्या सोबत टॉक टाइम मध्ये. आणि आता गप्पा सुरू आहेत आपल्या स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या सिरियल मधील कार्तिक सोबत, म्हणजेच आशुतोष गोखले सोबत. आणि सध्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू आहे आणि या लॉकडाऊन फेज मध्ये इतके नियम आहेत शूटिंगचे, संख्या कमी केलेली आहे क्रू मेंबर्सची, ऍक्टर्सची. सो हे सगळं शूटिंग लग्नाची तामझाम तुम्ही कशी दाखवणार?
लग्नाच्या सिक्वेन्सचं शूटिंग आमचं लॉकडाऊन जाहीर झाला त्याच्या जस्ट आधी संपलेलं.
क्या बात,
सो ते शूटिंग झालं त्यामुळे जी काही गर्दी अपेक्षित आहे किंवा ज्या काही तामझामात ते लग्न दिसणं अपेक्षित आहे ते सगळं शूट करून झालेलं लकीली. अर्थात त्यात सुद्धा थोडं ऍडजस्टमेंट झालं, कारण आम्हाला आमचं शूटिंग 20 मार्च पर्यंत असणार होतं, पण आम्हाला 16 तारखेला सांगितलं गेलं की उद्या शेवटचा दिवस असणार आहे, उद्यापासून सगळं बंद. सो आम्हाला पुढच्या 3 दिवसाचं काम असं एका दिवसात भराभर आटपावलं आणि सो त्या पण ठीक आहे, म्हणजे ती गरज होती त्याची आणि त्यात सुद्धा एक मजा होती त्या टाइपचं शूट करणं. आणि आता ते सीन्स आहेत ते सगळे लग्नानंतरचे सीन्स आहेत ज्यात ऑब्व्हियसली रोमॅन्स असणार, बेडरूम रोमॅन्स नवरा बायको नवीन
पण जवळ नाही येत रोमॅन्स.
आणि हा ते अलाउड नाही, त्यामुळे ते करताना थोडस खोटंही वाटतं, स्वतःला ऍक्टर म्हणून कन्व्हिन्स करावं लागतंय 10 वेळा की म्हणजे की अरे साधं नवरा बायको तर मिठीही नाही का मारू शकत, पण आता ते तसंच असणार आहे. तशा पद्धतीने चालू आहे शूट, पण त्याला काही म्हणजे ऑप्शन नाही, ते करावंच लागणार आहे आणि ते सगळ्या नियमांचं पालन करून आम्ही मजा करत शूट करतोय.
सो बोलत असं आणखी एक तुझ्याकडनं गुपित काढून घ्यावं असं वाटतंय मला, दीपा की श्वेता
कोणाशी लग्न होणार? त्याकरता मात्र तुम्हाला थांबावं लागेल 13 जुलैपासून नवीन एपिसोड दिसतील जे आमचे शूट करून झालेत आधी, पण त्याच्यात ऑफकोर्स उत्तर मिळेलच म्हणजे त्या. पण एक मात्र नक्की, म्हणजे कोणाशीही झालं तरी आम्ही शूट करताना गोष्ट ऑलरेडी पुढे गेली आहे, सो ती काय असणार आहे हे फिगर आउट करणं मला वाटत नाही प्रेक्षकांना फार अवघड जाणार आहे. आताही तुम्हाला उत्तर शोधणं खरं तर अवघड नाही.
या दॅट्स ट्रू. सो या गप्पा अशाच रंगणार आहेत, अजूनही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा श्रुती सोबतच टॉक टाइम 93.5 FM वर. जाते रहो.